दुर्गा भागवत हे नाव उच्चारता क्षणी एक अभ्यासू, करारी आणि तेजस्वी व्यक्तिमत्व डोळ्यांसमोर उभे राहते. अशा या ललित लेखिका म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या दुर्गा भागवत यांचा जन्म 1910 साली झाला, तर दुर्गा भागवत ही ज्योत 2002 साली मावळली. त्या लोकसाहित्य, समाजशास्त्र, बौद्ध वाङ्मय यांच्या अभ्यासक होत्या. गाढ व्यासंग, सूक्ष्म निरीक्षण शक्ती, भावोत्कटता, चिंतनशीलता आणि संवेदनाप्रधान भाषा ही त्यांच्या लेखनाची वैशिष्ट्ये होती. त्यांची ऋतुचक्र, व्यासपर्व आणि साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त पैस ही दुर्गाबाईंच्या ललित लेखनाची शिखरे होती. त्यांचा लोकसाहित्याची रूपरेखा हा लोकसाहित्य या विषयावरील ग्रंथ प्रसिद्ध आहे. तर राजाराम शास्त्री भागवत, व्यक्ती आणि वाङ्मय, केतकरी कादंबरी हे त्यांचे महत्त्वपूर्ण ग्रंथ आहेत. दुर्गा भागवत यांचे बहुमोल कार्य म्हणजे सिद्धार्थ जातकाच्या 7 खंडांचे अनुवाद. प्रत्येक ऋतूचा आपापला स्वभाव असतो. हा स्वभाव निसर्गाच्या विविध रूपांतून दिसत असतो. वसंत हृदय चैत्र या पाठातून वसंत ऋतूतील चैत्राचे मनोज्ञ दर्शन घडते. वसंत ऋतूची चाहूलच खरंतर मनाला आनंद देणारी मनोहारी आहे. त्यातून चैत्रातील निसर्ग अनुभवणे हा एक प्रकारचा आल्हाददायक आनंदानुभव आहे. निसर्गातील घटकांचे सूक्ष्म निरीक्षण आणि ते शब्दात मांडण्याचे लेखिकेचे कसब, यामुळे वसंत हृदय चैत्र हुबेहूब डोळ्यांसमोर उभा राहतो. चला तर आपण वसंत हृदय चैत्र या पाठातून लेखिका दुर्गा भागवत यांनी सांगितलेल्या फाल्गुन, चैत्र आणि वैशाख या 3 महिन्यांतून वसंत ऋतूचे सौंदर्य पाहूया.